आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात 51,000 अधिक तरुणांना नियुक्तीपत्र प्रदान. कोणत्याही दहशतवाद विरोधी कारवाईचे थेट प्रक्षेपण करण्यास माध्यमांना प्रतिबंध. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. आणि राज्याच्या काही भागांना जोराचे वारे, विजांसह पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. देशातले तरुण आपल्या कठोर परिश्रम आणि नवनवीन उपक्रमांमधून राष्ट्र किती सक्षम आहे हे जगाला दाखवून देत आहेत, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभागांमध्ये नवनियुक्त 51,000 अधिक तरुणांना दूरस्थ पद्धतीनं काल मोदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वितरण करण्यात आलं, त्यानंतर ते बोलत होते. अर्थसंकल्पात सरकारनं उत्पादन अभियानाची घोषणा केली असून त्याचं उद्दिष्ट मेक इन इंडियाला प्रोत्साहन देणं, देशातल्या तरुणांना जागतिक दर्जाची उत्पादनं बनवण्याची संधी देणं हे असून यामुळे लाखो सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसंच लघु उद्योजकांना चालना मिळेल, त्याचबरोबर देशभरात रोजगाराच्या नवीन संधीही खुल्या होतील, असं सांगताना मोदी म्हणाले,
देश के युवाओं के लिए रोजगार स्वरोजगार के अवसर बढ़े, स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया जैसे अनेक अभियान इस दिशा में युवाओं के लिए नए अवसर बना रहे हैं. इन अभियानों के माध्यम से हम भारत के युवाओं को अपनी प्रतिभा दिखाने के लिए खुला मंच दे रहे हैं. मेरी आपको बहुत बहुत शुभकामनाएं हैं. मुझे पूरा विश्वास है आप पद की शोभा बढ़ाएंगे, देशवासियों का गौरव बढ़ाएंगे और आपके जीवन को धन्य बनाने के लिए आप समय और शक्ति का सदुपयोग करेंगे.
मुंबईत येत्या 1 ते 4 मे दरम्यान होणाऱ्या वेव्ज 2025 परिषदेमुळे डिजिटल कंटेंट क्षेत्राच्या भविष्याला नवी दिशा मिळेल, असं मोदी यांनी म्हटलं. पुण्यात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते 200 नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. केंद्र सरकारच्या सेवेत रुजू झालेल्या तरुण पिढीनं आपलं संपूर्ण आयुष्य नोकरीच्या माध्यमातून देश आणि जनसेवेसाठी समर्पित करावं, असं आवाहन नड्डा यांनी यावेळी केलं. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते. कोणत्याही दहशतवाद विरोधी कारवाईचे थेट प्रक्षेपण करण्यास माध्यमांना प्रतिबंध करण्यात आला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सर्व वाहिन्या, वृत्तसंस्था आणि समाज माध्यम वापरकर्ते यांना राष्ट्रीय सुरक्षिततेच्या हितासाठी सावधगिरी बाळगण्याचे आणि विद्यमान कायदे तसंच नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत संरक्षण विषयक कारवाईशी संबंधित कोणत्याही प्रकारचं प्रत्यक्ष दृश्य प्रसारण किंवा स्रोत आधारित माहिती प्रसारित केली जाऊ नये असं स्पष्टपणे सांगितलं आहे. संवेदनशील माहिती उघड केल्याने शत्रूला त्याचा फायदा होऊन आपल्या संरक्षण दलांची कार्यक्षमता आणि सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. कारगिल युद्ध, मुंबई दहशतवादी हल्ला आणि कंधार अपहरणाच्या घटनांची आठवण या संदर्भात करून देण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. आतापर्यंत ज्याप्रमाणे आपण खंबीर राहिलात त्याचप्रमाणे यापुढेही खंबीर राहावं, राज्य शासन आपल्या दुःखात सहभागी असून आपल्या पाठीशी आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी त्यांना धीर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशविदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 121वा भाग आहे. आकाशवाणी, दूरदर्शन तसंच प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलवरून या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होणार असून त्यानंतर लगेचच विविध प्रादेशिक भाषांमधून या कार्यक्रमाचा अनुवाद प्रसारित करण्यात येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशात 2.25 लाख आयुष्मान आरोग्य मंदिरं बनवण्याचा सरकारचा प्रयत्न असून मोठ्या प्रमाणात जगाला डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी पुरवण्याचा निर्धार केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी काल पुण्यात व्यक्त केला. सिम्बॉयसिस रुग्णालय संशोधन केंद्रात नेफ्रॉलॉजी आणि युरॉलॉजी केंद्राचं उद्घाटन करताना ते बोलत होते. पूर्वी वैद्यकीय शिक्षण आणि सुविधांसाठी परदेशात जावं लागत असे, आज भारतातच जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध झाल्या असल्याचं नड्डा यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागानं उत्तम कामगिरी केली असून केंद्राकडून आणखी 10 लाख घरांना मान्यता मिळणार आहे, त्यामुळे एकही व्यक्ती बेघर राहणार नाही यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला केलं आहे. पुण्यात यशोदा इथं ग्रामविकास आणि पंचायत राज विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत ते काल बोलत होते. ग्रामविकास विभागाच्या 100 दिवस कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेलं सिंगल युनिफाईड पोर्टल, संचालक ग्रामीण गृहनिर्माण कार्यालय यांनी तयार केलेलं आवास वितरण ऍप, भूमिलाभ पोर्टल, महाआवास अभियान डॅशबोर्ड, आयुक्त मनरेगा नागपूर यांनी तयार केलेल्या PMAY आणि नरेगा डॅशबोर्डचं उद्घाटन आणि राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत बनवलेल्या चित्रफितीचं अनावरण फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. राज्यातील 20 जिल्हा परिषदांनी राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांवर आधारित पुस्तिकेचं तसंच महाआवास त्रैमासिकाचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक या कार्यशाळेला उपस्थित होते. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल पुणे जिल्ह्यातील पानशेत आणि वरसगाव धरणांची पाहणी केली. धरणातील गाळाच्या प्रमाणाचं सर्वेक्षण करून गाळ काढण्याच्या अनुषंगानं पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देऊन वरसगाव धरणाची गळती कमी करण्याच्या उपाययोजनेबाबत सविस्तर अंदाजपत्रक करून कार्यवाही करावी अशा सूचना विखे पाटील यांनी यावेळी दिल्या. धरणग्रस्तांच्या व्यथा आजही दुर्लक्षित असून विस्थापितांचे प्रश्न आजही निरुत्तर आहेत ही मोठी शोकांतिका आहे असं मत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ माधव गाडगीळ यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. सह्याद्रीचे अश्रू, धरणग्रस्त विस्थापितांचा संघर्ष या ग्रंथाच्या निमित्तानं आयोजित विशेष चर्चेमध्ये ते बोलत होते. अनिल पवार यांनी हा ग्रंथ संपादित केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा गावाची ओळख आता घुबडांचं गाव अशी होऊ लागली आहे. त्यामुळे पर्यटनदृष्ट्या देखील बांदा गावाचं महत्व वाढलं आहे. आमच्या प्रतिनिधीचा हा वृत्तांत.
निसर्ग संपन्नतेबरोबरच जैवविविधता लाभलेलं बांदा हे गोव्याच्या सीमेलगत असलेलं गाव. या गावची ओळख आता घुबडांचं गाव अशी होऊ लागली. पक्षी निरीक्षक आणि अभ्यासक प्रवीण सातोसकर आणि त्यांच्या टीमनं तब्बल 7 ते 8 दुर्मिळ जातींच्या घुबडांच्या प्रजातींना शोधण्याचं काम केलंय. गेल्या वर्षभरात त्यांनी बांदा आणि परिसरात 175 अधिक पक्ष्यांच्या विविध प्रजातींचा शोध घेतलाय. त्यामुळे बांदा हे पक्षी निरीक्षकांसाठी पर्वणी ठरतंय. या भागात मासेमारी घुबड, तपकिरी वन घुबड, जंगली पिंगळा, ठिपकेवाला पिंगळा, बहिरी घुबड, शृंगी घुबड, बेडूकमुखी घुबड, कंठेरी शिगळा घुबड, गव्हाणी घुबड या घुबडांच्या प्रजाती आढळून येतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एरवी 12 प्रकारची घुबडं सापडतात, पण एकट्या बांदा गावात यातली 8 घुबडं पाहायला मिळतात. त्यामुळे बांदा गावात ही घुबडं पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं वळू लागली आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
मृत झालेल्या पाळीव प्राण्यांना कुठेही टाकून दिलं जातं त्यामुळे दुर्गंधी आणि आजार पसरतात, यावर उपाय म्हणून राज्य शासनानं सर्व मृत पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी सशुल्क स्मशानभूमी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यातील कवठे एकंद इथं रेशीम धागा निर्मिती केंद्राची वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी काल पाहणी केली. या केंद्रावर 60 ते 70 स्थानिक मजूर काम करत आहेत. या केंद्रामुळे सातारा, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशीम कोष बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी काल रत्नागिरी शहरात मुस्लिम समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला. राजापूर तालुक्यातल्या जमातुल मुस्लिमीन या संघटनेनं तहसील कार्यालयाकडे निवेदन देऊन या हिंसेला ठोस प्रत्युत्तर द्यावं असं आवाहनही सरकारला केलं आहे. तर सकल हिंदू समाजाच्या वतीनं काल हिंगोली जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. परळी वैजनाथ तालुक्यातील गाढे पिंपळगाव इथं 150 वर्षांची परंपरा असलेला श्री पापदंडेश्वराचा पालखी सोहळा काल पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरा करण्यात आला. नांदेड जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात स्वतंत्र उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. सर्व उष्माघात कक्षात रुग्णांसाठी आवश्यक त्या सर्व औषधी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नाशिक इथल्या सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते मधुकर झेंडे यांचं काल निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. नाशिकचा संदर्भकोश म्हणून देखील त्यांना ओळखलं जायचं. सांगली जिल्ह्यातील पैलवान संभाजी पाटील सावर्डेकर यांचं काल निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. कुस्तीबरोबरच विविध क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. क्रिकेट. पंजाब किंग्ज इलेव्हन आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना काल संततधार पावसामुळे पूर्ण झाला नाही. दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला. हवामान. नांदेड जिल्ह्यात काल सायंकाळी वादळी वारे आणि पावसाचा मोठा फटका बसला. एक शेतकरी, एक बैल आणि तीन शेळ्या अंगावर वीज पडून दगावल्या. उन्हाळी पिकांसह आंबे आणि इतर फळबागांचं मोठं नुकसान झालं. सांगली जिल्ह्यातील पलूस आणि वाळवा तालुक्यात काल जोरदार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजा आणि जोरांच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विदर्भात यासोबत गारपीटीची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात 51,000 अधिक तरुणांना नियुक्तीपत्र प्रदान. कोणत्याही दहशतवाद विरोधी कारवाईचे थेट प्रक्षेपण करण्यास माध्यमांना प्रतिबंध. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून मन की बात द्वारे साधणार संवाद. आणि राज्याच्या काही भागांना जोराचे वारे, विजांसह पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.